हालेलुया, हालेलुया, हालेलुया। धन्यवाद स्वर्गीय पिता, धन्यवाद प्रभु येशु, धन्यवाद पवित्र आत्म्या। विश्वासाने आपण बायबल मधील प्रभूची वचन बोलूया। निर्गम अध्याय 15 वचन 26, निर्गम अध्याय 15 वचन 26, मी तुला रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे, मी तुला रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे, मी तुला रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे। पेत्राचे पहिले पत्र अध्याय 2 वचन 24, पेत्राचे पहिले पत्र अध्याय 2 वचन 24, त्याला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाला आहात, त्याला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाला आहात, त्याला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाला आहात। मार्कचं शुभवर्तमान अध्याय 9 वचन 23, मार्कचं शुभवर्तमान अध्याय 9 वचन 23, विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे, विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे, विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे। धन्यवाद स्वर्गीय पित्या, धन्यवाद स्वर्गीय पित्या, धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद पवित्र आत्म्या, धन्यवाद पवित्र आत्म्या। होय प्रभु, या तुझ्या महान सामर्थ्यशाली आणि अद्भुत वचनाबद्दल तुला धन्यवाद, तुला धन्यवाद। माझा विश्वास आहे तुझी वचन सत्य आहेत, होय माझा विश्वास आहे तुझी वचन सत्य आहेत। या सर्व अद्भुत वचनाबद्दल, सामर्थ्यशाली वचनाबद्दल तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद। मी तुला रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे, 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 मी तुला रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे। त्याला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाला आहात, 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 त्याला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाला आहात। विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे, 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 विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे। धन्यवाद स्वर्गीय पित्या, धन्यवाद स्वर्गीय पित्या, धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद पवित्र आत्म्या, धन्यवाद पवित्र आत्म्या, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद। आमीन।